सत्सर्वनामाच्या पुल्लिंग व नपुसकलिंगाची तृतीयेपासून सप्तमी पर्यंतची सर्व रूपे सारखीच असतात. प्रथमा व द्वितीय विभक्तीची रूपे मात्र वेगवेगळी असतात. नपुसकलिंगाच्या प्रथमा व द्वितीय एकवचनाची दोन दोन रूपे होतात, ती मी ध्यानात ठेवावी. ऐका हा, तत् तद् ते तानि प्रथमा, तत् तद् ते तानि द्वितीया, तेन ताभ्याम तैः तृतीया, तस्मै ताभ्याम तेभ्यः चतुर्थी, तस्मात् ताभ्याम तेभ्यः पंचमी, तस्य तयोः तेषां षष्ठी, तस्मिन् तयोः तेषु सप्तमी.